चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तुलसीपूर साखर कारखान्याने सरकारी कार्यालयांना केलं सॅनिटाइज। कोरोना व्हायरसच्या बचावासाठी सर्वजण आपापल्या पद्धतीनं बचाव आणि निर्जंतुकीकरण करत आहे। तुलसीपूर साखर कारखान्यानं नगर पंचायत क्षेत्राच्या सरकारी कार्यालयांना सॅनिटाइज केलं आहे। साखर कारखान्याचे युनिट हेड योगेश कुमार सिंह यांनी सांगितलं की तहसीलदार कार्यालय आणि परिसर, थाना परिसर, नगर पंचायत, सर्व बँका, रेल्वे स्टेशन, ऊस विकास समिती कार्यालय सॅनिटाइज करण्यात आलं आहे। ते म्हणाले की सर्व ऊस क्रय केंद्रांमध्ये येणाऱ्या ऊस शेतकऱ्यांना सामाजिक अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे, याचं पालनही होत आहे। शेतकऱ्यांनाही सॅनिटाइज केलं जातं। कारखाना गेटवर येणाऱ्या शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटाइज केलं जात आहे, तसंच गरजूपर्यंत स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचलं जात आहे, ज्याचं सर्वच जनतेनं कौतुक केलं आहे।